देव जागरणाला आयावे मांडलेला काय म्हणतात
त्याला म्हणतात पाच नामाचं जागरण
शाबास परंतु अशी जागरण होतात कुठं नाही कुठं आम्हाला सांगायला पाहिजे
नाही का सांगा वागुजी भाऊ अशी जागरण कुठं कुठं होतात
सांगायला पाहिजे हाला मेरी पाल पेंबरकडे पठाण नळद्रुक
शाबास
जेजुरी धावडी धामनी हाला मेरी पाल पेंबरकडे पठार नळद्रुक जेजुरी धावडी धामनी कोर्तन बाळा अंधुरी ज्या ज्या ठिकाणी देवाणी दैत्य वदले त्या त्या ठिकाणी देवाणी ठाण घेतलेली
आहे
हा समय तो समय एक झाला दिवटी डिकमळ पाजळली पाच पळ्या दिवटीवर तेल जळालं आणि भक्ताचं विघ्न दूर झालं
बरोबर आहे
भक्त संकटातून मुक्त झाला तेव्हा या ठिकाणी देवाचं जागरण मांडलेलं आहे खंडोबाची ठाणं तुम्हाला माहित आहेत का
आम्हाला माहित नाही सांगायला पाहिजे बाबूजी बाबा
या महाराष्ट्रामध्ये मिळून 12 ठाणे आहेत
म्हणजे 12 ठाणे आहेत
जेजुरी निमगाव
शाबास
पाल पेंबर
नळद्रुक
शेगुड सातारे
शाबास
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे मालेगाव मैलारपूर मंगसुळी मैलारलिंग
शाबास
देवरगुड आणि आधी महिलार तेव्हा वागुजी बुवा मग या जागरणाला खंडोबा राया वारी मागीत
बर
कसा बोलवायचा बरं
वारी मल्हारीची वारी मागू देवाच्या दरबारी मल्हारीची वारी मागू देवाच्या दरबारी वारी मागू देवाच्या दरबारी
चौरंग भंडारी
देवाच्या दरबारी वारी देवाच्या दरबारी वारी मल्हारीची वारी मागू देवाच्या दरबारी देवाच्या दरबारी वारी मल्हारीची वारी मागू देवाच्या दरबारी भक्त छगण येईल वारी देवाच्या दरबारी वारी मल्हारीची वारी मागू देवाच्या दरबारी
काहो वागुजी बुवा
काय म्हणता वागुजी बुवा
पुरी या पृथ्वी तलावर फार मोठ मोठे बल्लाडे दैत्य मातले होते
असं
हिरण्यकश्यपू
बर
नरकासुर दैत्य दुर्गासुर दैत्य
बरोबर आहे
महिषासुर दैत्य
दैत्य
तारकासुर दैत्य चंडमुंड दैत्य
इथं काय दैत्यांचा मोर्चा आण तुका काय तो
अरे तसं नाही बाबा अरे इकडे दैत्यच फार मोठे मातले होते आणि मणिमल्य दैत्य
मणिमल्य दैत्य
या मणिमल्य दैत्य ठार करण्याकरिता श्री शंकराला मार्तंड भैरवाचा अवतार धारण करावा लागला
बरोबर आहे
तो कसा काय सांगायला पाहिजे
हो सांगायला पाहिजे आम्हाला
कृतयुगामध्ये मणिचूल पर्वतावर
बर
सप्त ऋषी तपश्चर्या करीत असताना मणिमल्लानं ती तपश्चर्या उद्ध्वस्त केली
उद्ध्वस्त केली
जिकडे तिकडे अत्याचार करून तेहतीस कोटी देवांना त्रास देऊ लागली
बरोबर आहे
म्हणून या भक्तासाठी या ऋषींसाठी विष्णूच्या विनंतीवरून श्री शंकराची सर्व देवांनी प्रार्थना केली
प्रार्थना केली
आणि अवतार घेण्यास सांगितलं
हो बरोबर आहे
नाही का तेव्हा श्री शंकरानं जठा आपटताच
असं
विक्रम महामारी देवी निर्माण झाली
झाली
व स्वारोषीच मनुच्या 31व्या कृतयुगात सप्तमीस अठ्ठ्याऐंशी हजार दिवस अवकाश असताना
बापरे
चैत्री पौर्णिमेला दोन प्रहरी श्री शंकरानं मार्तंड भैरवाचा अवतार घेतला
बरोबर आहे
आणि मणिमल्य दैत्य ठार केले असा हा खंडोबा
खंडोबा
जिजुरी नगरात कसा आहे बरं
कसा आहे सांगायला पाहिजे आम्हाला
सांगायला पाहिजे रोगी मुरळी नाचती बघून मल्हारी हसती खंडोबा भोळ्या भक्तासाठी गड जिजुरीला आला
आलेला आहे.
जागरणाची प्रथा पूजा का म्हणतात
बरं
सांगायला पाहिजे.
हो सांगायला पाहिजे आम्हाला.
ज्यावेळी खंडेरा या जिजुरी सोडून बानूसाठी चंदनपुरी गेला त्यावेळी जिजुरीत खंडेराया नसताना खंडेरायानं प्रधानजीला गड जिजुरीत परत पाठवला आणि देव चंदनपुरातून बाणूला घेऊन येईपर्यंत देवळात देवाला जागृत ठेवण्यासाठी आणि निदान घटाचं दर्शन करून भक्ताचं समाधान व्हावं भक्ताला आशीर्वाद मिळावा म्हणून जेजुरीत हेगडे प्रधानजी घट मांडून यांनी पहिलं जागरण घातलं. तेव्हापासून ही जागरणाची प्रथा पडली आहे. परंतु वाघुजी बुवा देव चंदनपुरी का गेला सांगायला पाहिजे.
हो मला सांगायला पाहिजे.
ऐका. बानूसाठी बानूच्या घरी गेला मल्हारी चंदनपुरी. बानूसाठी बानूच्या घरी गेला मल्हारी चंदनपुरी.
बानूसाठी बानूच्या घरी गेला मल्हारी चंदनपुरी. बानूसाठी बानूच्या घरी गेला मल्हारी चंदनपुरी.
बानूसाठी बानूच्या घरी गेला मल्हारी चंदनपुरी. बानूसाठी बानूच्या घरी गेला मल्हारी चंदनपुरी.
बानूसाठी बानूच्या घरी गेला मल्हारी चंदनपुरी. बानूसाठी बानूच्या घरी गेला मल्हारी चंदनपुरी.
धनगर वाड्यावर
तिथं पाहिली
चंदनपुरी
पानूसाठी भानूच्या वघरी गेला मल्हारी चंदनपुरी पानूसाठी भानूच्या वघरी गेला मल्हारी चंदनपुरी
भक्ताचं विघ्न दूर झालं पण तो वाघोजी बुवा म्हटल्यानंतर तिथं मुरळी असायला पाहिजे
मुरळी आहे
वाघे निघाणं म्हणायचं,
वाघे निघाणं म्हणायचं,
मुरळीनं नाचायचं,
मुरळीनं नाचायचं.
मुरळी हिचा अवतार कसा माहितीये का?
कसं झालं सांगा, सांगायला पाहिजे वाघुजी बुवा.
श्रीकृष्णाची जी मुरळी आहे,
मुरळी आहे,
या मुरळीनं या मुरळीचा अवतार धारण केला.
बरोबर आहे.
आणि ज्याप्रमाणे ती बासरी श्रीकृष्णाचं समाधान करायची, मन करमणूक करायची, तसंच तिला वरदान दिलेलं आहे की या कलियुगामध्ये भाविक भक्ताचं त्या मुरळीनं मनोरंजन करायचं,
मनोरंजन करायचं
असा आशीर्वाद श्रीकृष्णाचा आहे. मग ती मुरळी कशी बर
कशी नाचू लागली बर.
एका हातात कुटुंब माझ्या, दुसऱ्या हातात घाटी, माझ्या दुसऱ्या हातात घाटी, नाचते 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 मल्हारी साठी, नाचते 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 मल्हारी साठी,
नाचते 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 मल्हारी साठी, नाचते 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 मल्हारी साठी,
नाचते 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 मल्हारी साठी, बाई नाचते 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 मल्हारी साठी,
बाई नाचते 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 मल्हारी साठी, बाई नाचते 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 मल्हारी साठी.
नाचते 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 मल्हारी साठी, नाचते. नाचते मल्हारी साठी
बाई नाचते 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 मल्हारी साठी बाई नाचते 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 मल्हारी साठी बाई नाचते 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 मल्हारी साठी।
तेव वाघू बुवा
काय म्हणता वाघूजी बुवा,
अशा प्रमाणे वाघ्या मुळीचं गाणं झालं,
गाणं झालेलं आहे,
परंतु आपला देव कसा होता,
कसा होता सांगायला पाहिजे आम्हाला।
खरताड खंडेराव खडक फुडून घेतो ठाव देतो भक्ताला अनुभव,
शाबास।
दखनातला वेडा आणि कोकणातला चेडा, ज्याला पावला त्याला पावला,
शाबास।
वरकडाला भूल पडली,
बरोबर आहे।
मनामध्ये भाव तोच देव आहे, मनात जर भाव नसेल
नसेल
तर देव भेटणार नाही,
बरोबर आहे।
कारण का मनात भाव पाहिजे,
हो तर तर
आपल्या कष्टातून चार पैसे काढायचे आणि भगवंताला खर्च करायचा,
शाबास।
बर का, नाही तर मनात नाही भाव, देवा मला पाव,
हा
तुला पैशाचा
शिंबूड वाहीन,
अरे शिंबूड नाही शिंदूर वाहीन,
शिंदूर शिंदूर वाहीन।
तेव्हा या देवासाठी आपला ध्येय झिजवायचा असतो,
बरोबर आहे,
नाही का। या देवाचं स्वरूप काय होतं,
काय होतं सांगायला पाहिजे आम्हाला।
या मणी आणि मल्ल दैत्य ठार करताना देवानं कसा अवतार घेतला,
कसा घेतला,
गळ्यात महासर्पाची भूषणे, कानात चंड मातंड कुंडले,
वाह वा,
हातात डमरू,
वाह वा,
त्रिशूळ,
बरोबर आहे,
खड्ग, मस्तकी चंद्र कुरी युक्त मुगुट, कंपाळी भंडारा,
शाबास।
अशा उग्र स्वरूपात सप्तकोटी गणासह शिवखंडोबा,
वाह वा,
या मणिमल्ल दैत्यावर चालून गेला,
चालून गेला,
मणिमल्ल दैत्य ठार केला, पण ठार होते वेळी मणिमल्ल दैत्य काय म्हणाले,
काय म्हणाले बर
सांगायला पाहिजे,
हो सांगायला पाहिजे आम्हाला।
मणी म्हणाले, देवा तुझ्या चरणाजवळ मला जागा द्यावी,
जागा द्यावी।
आणि मल्ल काय म्हणाले,
काय बर,
देवा माझं नाव तुझ्या नावा अगोदर आलं पाहिजे,
बरोबर आहे।
त्याप्रमाणे या खंडोबाने त्यांना आशीर्वाद दिला,
दिला
मणीला, या खंडोबानं आपल्या चरणावर जागा दिली,
बर,
आणि मल्लाचं नाव आपल्या नावा अगोदर लावलं,
शाबास।
म्हणून देवाला खंडोबा म्हणायच्या ऐवजी
बर काय म्हणतात, बर
मल्हारी सुद्धा म्हणतात,
शाबास, वा वा।
तेव्हा भक्ताच्या रक्षणासाठी या सप्त ऋषीच्या विनवणीवरून
बर
मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला रविवारी तारका नक्षत्रावर बर का या भगवंतानं शक्तीसह शिवलिंग प्रगट होऊन त्या ठिकाणी या पाली क्षेत्रामध्ये प्रगट झाला,
शाबास।
तोच हा जिजूरचा खंडोबा, त्याचा महिमा फार आगाध आहे,
आगाध आहे,
म्हणून त्याच्या नावानं चला सारंग्या भागात,
बानू चाल ग चाल ग 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 सारंग्या भागात।
तिथं उतरला उतरला जिजुरी चवानी,
तिथं उतरला उतरला जिजुरी चवानी,
तिथं उतरला उतरला जिजुरी चवानी,
तिथं उतरला उतरला जिजुरी
अशा प्रमाण या बानूसाठी हा देव वेडा झाला,
देव वेडा झालेला आहे,
देव धनगर झाला
झाला
आणि बानूच्या गावी जाऊन बानूला जिंकून घेऊन आला,
जिंकून घेऊन आला,
म्हणून हे बानूचं गाणं झालं
असं।
पण वाघुजी बुवा
काय म्हणता, वाघुजी बुवा
हा आपला देव,
देव
श्री शंकराचा अवतार,
अवतार
हा कसा होता,
कसा होता
सांगायला पाहिजे,
सांगायला पाहिजे।
अवतार शंभूचा खंडेरायाचा, अवतार शंभूचा खंडेरायाचा, घ्यावा दाखला मूळस्तंभाचा। अवतार शंभूचा खंडेरायाचा, अवतार शंभूचा खंडेरायाचा, घ्यावा दाखला मूळस्तंभाचा।
अवतार शंभूचा खंडेरायाचा, अवतार शंभूचा भंडार बनविला त्या भस्माचा, घ्यावा दाखला मूळस्तंभाचा। अवतार शंभूचा खंडेरायाचा, अवतार शंभूचा खंडेरायाचा, घ्यावा दाखला मूळस्तंभाचा। अवतार शंभूचा खंडेरायाचा, अवतार शंभूचा
शंभूचा खंडेरायाचा, घ्यावा दाखला मूळस्तंभाचा। अवतार शंभूचा खंडेरायाचा, घ्यावा दाखला मूळस्तंभाचा।
अवतार शंभूचा खंडेरायाचा, अवतार शंभूचा खंडेरायाचा, घ्यावा दाखला मूळस्तंभाचा। अवतार शंभूचा
वाघुजी बुवा
काय झालं
अशा प्रमाणे या खंडेरायाचं जागरण मांडलेलं आहे
बरोबर आहे
तेहतीस कोटी आपण देव बोलवले
बोलवले
पाच नामाचं पाच तत्वाचं जागरण
जागरण झालेलं आहे
संपूर्ण पार पडले
बरोबर आहे
परंतु आता आरतीची वेळ झाली आहे
हो झालेली आहे
नवरा नवरीशी गाठ बांधा
गाठ बांधा
आरती हातामध्ये द्या त्यांना ओळायला सांगा आणि आपण आरती गाऊ
शिव अवतार धरिला पिवळा वाघी झाला हाती खरग खंड घेतला वरवर स्वार झाला चालला दैत शिकार लागतो तुझे पाया आरती भाऊ खंडेराया लागतो तुझे पाया आरती भाऊ खंडेराया
लागलं तुझ्या पाया
भांडार केला भांडार केला लागतो तुझे पाया आरती भाऊ खंडेराया पडतो तुझे पाया आरती भाऊ खंडेराया
लागलं तुझ्या पाया आरती भाऊ खंडेराया पडलं तुझ्या पाया भेट द्यावी गमाळ
समया सगुण निर्गुण शीताचा वल्लभ बाळ भगत होता प्रसन्न मलू खान भेट द्यावी लागतो तुझे पाया आरती भाऊ खंडेराया पडतो तुझे पाया आरती भाऊ खंडेराया
लागलं तुझ्या पाया आरती भाऊ खंडेराया पडलं तुझ्या पाया भेट द्यावी गमाळ
समया शिवाजी पुजाया नरदुर्गाला गेला ह्याच्या भाकेला देव उतरला वाची एकट बोला भेट द्यावी खंडेराया द्यावी गमाळ सभया लागतो तुझे पाया आरती भाऊ खंडेराया पडतो तुझे पाया आरती भाऊ खंडेराया
लागलं तुझ्या पाया आरती भाऊ खंडेराया पडलं तुझ्या पाया भेट द्यावी गमाळ
सभया उगवला दिन भान देवाजी ला बाहू बेल भंडार जय जय मारतंड मल्हार
जय जय मारतंड मल्हार
जय जय मारतंड मल्हार
जय जय मारतंड मल्हार
अरे ठणका जा देवा ठणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे
ठणका जा देवा ठणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे
ठणका जा देवा ठणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे
ठणका जा देवा ठणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न व्हावे
ठणका जा देवा ठणका जावे भोळ्या भक्ताला प्रसन्न